आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. सायबर क्राईम फाट्याक अत्याधुनीक साधन सुविधा पुरवण, सरकाराक देणे आशिल्ल्या कसिनोचेर कारवाय, तळ्यांचे दुशीत उदक याविशी सभागृहात जाली चर्चा. दिव्यांगांक समाजाच्या सगळ्या क्षेत्रांनी सामायिक करपाक नियमीत संवाद जाय अशें सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हांणी म्हळां. गोय विद्यापीठाचो 35वो दिक्षांत सुवाळो जालो. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ हांचो सतत नवीन शिकप रावपाचो विद्यार्थ्यांक सल्लो. कोंकणी ज्येष्ठ साहित्यीक समाजसेवक आनी शिक्षणतज्ञ हरिश्चंद्र नागवेकार काल संसाराक अंतरले. गोंयात सायबर क्राईमाचो आंकडो वाढत चल्ला. खासा करून बोगस फोन कॉल करून ओटीपी मागून पैसे लुटप, आधार कार्ड वा बँक खात्याची माहिती विचारून फेक एप करून लुटप ही प्रकरणां सध्या राज्यात गाजता अशा आमदार आलेक्स रजिना लॉरेन्स हांणी सभागृहाच्या नदरेक हाडून दिले. ताका लागून सायबर क्राईम फाट्याक अत्याधुनीक साधन सुविधा सयत सुसज्ज करपाची गरज आसा अशी मागणी तांणी केली. यावर मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी फुडल्या 2 म्हयन्यांत सायबर क्राईम सेल अत्याधुनीक साधन सुविधा सयत सुसज्ज करता अशें उतर दिलें. तशेंच एखादे मनशाची पैशाची फटवणूक जाल्या जाल्यार तांणी 1930 ह्या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टलाचेर कागाळ करची अशें आवाहन तांणी केलें. सायबर गुन्यांवाच्या वाडट्या प्रकरणाच्या फाटभुंयेर पंचायत शाळा तशेंच भौशीक सुवातींनी सरकारान अशा गुन्यांवाच्या बाबतींत सादूर कशें रावप हे विशीं जागृताय करपी कार्यावळी घडोवन हाडल्यात अशी माहिती मुखार मुखेलमंत्र्यांनी दिली. शिवोलेच्या मुळाव्या भलायकी केंद्राच्या बिल्डिंगीची समकी अवतिकाय जाल्या. वणटीचो प्लास्टर पडपाक लागला तशेंच हेर बाबतींत लेगीत ही बिल्डींग सद्या धोकादायक जाल्या अशें आमदार डिलायला लोबो हिणें सभाघराचे नदरेक हाडून दिले. ही बिल्डींग जाता तितले बेगीन दुरुस्त करची अशी मागणी तांणी केली. ह्यावर मुखेलमंत्री तशेंच भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी 1 ऑक्टोबरासावन ह्या हॉस्पिटलाच्या बिल्डींगेचे दुरुस्तीचें काम सुरू करता अशें उतर दिले. ह्या दुरुस्तीच्या कामा खातीर 53 लाख रुपये इतलो अदमाशीत खर्च येतलो अशी माहिती तांणी दिली. जाल्यार हे काम 2 म्हयन्या भितर पुरो करून दिता अशें मुखार तांणी सांगलें. 3 सदस्यीय खासा समिती नेमून कला अकादमीच्या बांदकामाची चौकशी करता. ह्या समितीचो अहवाल फुडल्या विधानसभा अधिवेशना वेळार सभागृहात दवरता अशें उतर मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिला. कला अकादमीच्या बांदकामाचो दर्जो सामको बाबत आसा. कला अकादमी ही थेट कलेकडेन संबंधित आशिल्ल्यान कला अकादमीची अवतिका ही गंभीर बाब आसा. कला अकादमीच्या बांदकामाची सभागृहाची खासा समिती नेमून चौकशी जावपाक जाय अशी मागणी आमदार विजय सरदेसाय हांणी केल्ली. तांच्या ह्या मागणीक जाप दितना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ही जाप दिल्या. कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या बांदकामा खातीर 49.57 कोटी रुपये इतलो खर्च आयला. कंत्राटदाराक हातूंतले 42 कोटी दिल्यात जाल्यार उरिल्ले 7 कोटी रुपया दिल्ले ना अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. कला अकादमीच्या बांदकामात काय चुको जाल्या आसूये हे चुको सुदारपा खातीर तशेंच बांदकामात बदल करतना कला मोगी कलाकार तशेंच चार्ल्स कुरैया फाउंडेशनाची सुचोवणी घेवन बांदकामान संबंधित बदल करता अशें उतर तांणी मुखार दिलें. जमनीचेर आशिल्ले वा ऑफशोर कसिनो कडल्यान सरकाराक 349.89 कोटी रुपया येणे आसा. येणे सरकार वर्सा भितर वसूल करतलो अशी जाप मुखेलमंत्री तशेंच घरमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. जे कसिनो हे पैशे सरकाराक फारीक करिनात तांची गरज पडल्यार मालमत्ता सरकार जप्त करतलो अशें उतर तांणी दिलें. ह्या कसिनो कडल्यान मेळपी महसूल सरकाराक वेळार मेळना ताची सरकार कितें कारवाय करतलो ह्या आमदार विजय सरदेसाय हांणी विचारिल्ल्या प्रस्नाक तांणी जाप दिली. सरकारान जे कसिनोक पैशे देणे आसात ते सध्या बंद केल्यात जाल्यार कांय जाणांचेर न्यायालयात केशी दाखल केल्यात अशी माहिती तांणी दिली. गांवांनी ल्हान ल्हान कसिनो सुरू जाल्यात हाका तरणाटे भुरगे भुलतात आनी पैशे वगडायतात. तांकां जुगाराचे व्यसन लागता अशें आमदार आलेक्स रजिनाल्ड तशेंच डिलायला लोबो हांणी ह्या वेळार सभाघराच्या नदरेक हाडलें. अशें मिनी कसिनोचेर कारवाय करता अशें उतर ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिलें. तशेंच श्रीलंकेतले कसिनो गोंयांत येवन तांच्या कसिनोची जायरात करता ताचेर लेगीत कारवाय जावची अशी मागणी आमदार विजय सरदेसाय हांणी ह्या वेळार केली. सरकाराक कडलो महसूल चुकोवपी तशेंच गोंयच्या पिळगेक बाद करपी कसिनोंचेर सरकार कडक कारवाय करतलो अशें उतर ह्या वेळार मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिलें. तळी वा उदकाच्यो टाक्यो दुशीत जावपाचे प्रमाण सगळ्या म्हालांत आसा. फोंड्या म्हालांत सगळ्यांत चड म्हणजे 21 तळी आनी टाक्यो म्हणल्यार पानथळ वाठार दुशीत आसात. उदका पुरवण खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर आनी आमदार जीत आरोळकार हांच्या लेखी प्रस्नाक ही लेखी जाप दिल्या. राज्यातली स्थळ ही एकूच न्हंय दुशीत आसा अशें लेखी जापेंतल्यान स्पश्ट जाता. प्रदुशण नियंत्रण मंडळावरवी नेमान प्रदुशणाची तपासणी जाता. थारावीक थळावेले उदकाचे नमुने घेवन तपासणी जाता. घाणयारे उदक सोडिल्ल्यान वा हे कारणाक लागून उदक दुशीत जावपाचे प्रमाण वाडत आसा. उदका पुरवण मंत्र्यान ही लेखी माहिती दिल्या. देशातल्या दिव्यांगांच्या हक्क राखणे खातीर मजबूत कायदेशीर चौखट जाय शिवाय फुडारात देशात दिव्यांगांक सर्वसमावेशी समाजात सहज वावुरपाक मेळटले अशें वातावरण निर्माण जावपाक जाय. दिव्यांगांक समाजाच्या सगळ्या क्षेत्रांनी सुलभतायेन सहभागी जावपाक फावो ते उपाय येवजण्यो राबोवपाक तांचे वांगडा नियमीत संवाद साधपाक जाय अशें देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हांणी म्हळां. इंडिया एक्सेसिबिलिटी समीट आनी राज्य दिव्यांगजन आयुक्त परिषद 2024 चंद्रचूड हांणी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट 2024 विशींच्या कॉफी टेबल बुकाचें प्रकाशन केलें ते देवळांत तांणी हें मत उक्तायलें. प्रकाशन सुवाळ्याक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी व्ही नागरत्न, केंद्रीय दिव्यांगजन आयुक्त तशेंच केंद्र शासनाच्या दिव्यांगजन सक्षमीकरणाचे विभागाचे सचीव आयएएस राजेश अगरवाल, कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन व्ही अंजारिया, पद्मश्री पुरस्कार प्राप्त तशेंच पर्पल एम्बेसिडर व्यंकटेश येथीराज आनी राज्य दिव्यांगजन आयुक्त गोयचे गुरुप्रसाद पावसकार हे मानेस्त हजर आशिल्ले. कॉफी टेबल बूक हे फक्त अणभवांचे संचीत इतलेच मर्यादित ना तर सर्वसमावेशक आणि प्रवेशसुलभ समाजाच्या दिकेन आपल्या सामूहिक प्रवाशाचे एक प्रतिबिंब असे पाऊसकर उलयले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळेला ऐकतात. नीट आधारित वैजकी आणि निम वैजकी अभ्यासक्रमात प्रवेश मेळपाखातीर सगळ्या अर्जदार विद्यार्थ्यांक नीट निकालची सुधारित प्रत सादर करची असे गोय राज्य तांत्रिक शिक्षण संचालनालयान मागला. हो सुधारित निकाल 26 जुलै 2024 दिसा जाहीर झाला. डीटी परवरी, पीसीसी वेर्णा, रायेश्वर कॉलेज शिरोड्या, डॉन बॉस्को कॉलेज फातोर्डा, पीएस कॉलेज फार्मागुडी आणि आयटीडी आसगाव हांगा ही केंद्रां कार्यरत आसात. वैजकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेरयेचे वेळापत्रक dte.gova.gov या संकेतथळार कळयतले अशें कळवणेंत म्हळां. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमांत गोंय विद्यापीठाचो 35वो दिक्षांत सुवाळो जालो. मुखेल सोयरे म्हणून इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ आशिले. दिक्षांत सुवाळो हो जण एकल्याच्या जिणेंतलो म्हत्वाचो खीण. विद्यार्थ्यांनी येस मेळ्या उपरांत लेगीत नम्र रावचे अशे वेळार उलयतना सोमनाथ हांणी सल्लो दिलो. हेवेळार राज्यपाल तशेंच विद्यापीठाचे कुलपती पी एस श्रीधरन पिल्लय हजर आशिले. वांगडा कुलगुरू प्रोफेसर हरिलाल मेनन, कुलसचीव प्रोफेसर विष्णू नाटकर्णी आनी हेर मानेस्त हजर आशिले. हेवेळार डॉ एस सोमनाथ हांचो विद्यापीठा वतीन डॉक्टरेट ऑफ सायन्स ह्या पदवीन भोवमान केलो. ल्हानपणांत आपल्याक दोतोर जावपाचे दिसताले, पूण खूप फावटी आपल्याक वेगळे कितें तरी करचे पडटा, पूण तातूंतच आवड निर्माण करप गरजेचे थारता. तशेंच जे सुवातेर आपूण काम करता थंय एक मार्गदर्शक वा गुरू सोदपूय गरजेचे आसता अशें मुखार सोमनाथ उलयले. इस्रोत आपल्याक रामकृष्णन मार्गदर्शक म्हणून लाभले ना तर हांव आतां एक नागरी सेवेत अधिकारी म्हणून वावुरता आशिल्लो. आयुश्यात जापसालदारकी पासत पयस पळू नाकात, कारण जापसालदारकी नव्यो गजाली शिकयता. दर दिसा कितें तरी नवीन शिकोवपाचो यत्न करात अशें आवाहनूय तांणी ह्या वेळार केलें. हे वेळार विद्यापीठातली रिती पदां भरपाची सुचोवणी राज्यपाल पिल्लय हांणी दिली. विद्यापीठात रोखडेच संशोधन पार्काची उभारणी करतले. नव्यान रुजल्ल्या प्राध्यापकांक संशोधना खातीर 1,00,000 रुपयांची अर्थिक मजत दितले. विद्यापीठात ई प्रणालीचो वापर करतले. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान येवजणेअंतर्गत मेळपी 100 कोटी अनुदानातल्यान साधन सुविधा उभारतले असे ठळक मुद्दे हे वेळार प्रोफेसर हरिलाल मेनन हांणी मांडले. कोंकणीच्या साहित्यीक मळावेले ज्येष्ठ साहित्यीक हरिश्चंद्र नागवेकार वयाच्या 83व्या वर्सा संवसाराक अंतरले. ते कोंकणीचे निश्ठावान कार्यकर्ते, समाजसेवक आनी शिक्षण तज्ञ आशिले. मणगांव रावपी नागवेकार हे एमईएस महाविद्यालयाचे आद्य प्राचार्य आनी गोमंतकालिका ह्या मासिकाचे संपादक आशिले. तशेंच गोमंतक ह्या दिसाळ्यात तांणी उपसंपादक म्हणूनही काम केलां. फाटल्या कांय दिसांसावन तांची प्रकृती खालावली, देखून तांकां हॉस्पिटलांत दाखल केले. उपरांत घरा हाडटकच काल सकाळी तांकां मरण आयले. तांच्या मरणाची खबर मेळटाच कोंकणी साहित्यीक शैक्षणिक क्षेत्रातल्या मानेस्तांनी तांच्या कुडीचे दर्शन घेवन निमणी आर्गां ओंपली. तांचे पुर्तुगीज, हिंदी, मराठी, कोंकणी आनी इंग्रजी भाशेवेले प्रभुत्व आशिले आनी खुबशा सामाजिक, सांस्कृतिक आनी राजकीय संघटनांनी ते सक्रीय वावुरताले. प्रसन्ना भेंडे आनी योलांडा परेरा हे कुडचडे पालिकेचे नवे नगराध्यक्ष आनी उपनगराध्यक्ष म्हणून बिनविरोध वेंचून आयल्यात. आयज कुडचडे पालिकेत जाल्ले खाशेल्या बसके दोनी नावां औपचारीकपणान जाहीर जाली. ह्या वेळार केपेचे उपजिल्लोधिकारी मनोहर कारेकार वेंचणूक अधिकारी म्हणून आशिल्ले. नगराध्यक्ष प्रदीप नायक आनी उपाध्यक्ष रुचा वस्त हांणी राजिनामो दिल्ल्यान ह्या रिकाम्या पदा खातीर प्रसन्ना भेंडे आनी योलंदा परेरा ही विरोध नासतना वेंचून आयल्यात. हे नव्यान वेंचून आयल्ल्या नगराध्यक्ष आनी उपनगराध्यक्षाक आपलो पुराय तेंको आसतलो अशें कुडचडेचे आमदार निलेश काब्राल हांणी म्हळां. श्री संस्थान गोकर्ण पर्तकाळी जिवोत्तम मठाचे 24वे मठाधिपती परमपूज्य श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींचे चातुर्मास व्रत 27 जुलै ते 18 सप्टेंबर मेरेन चालू आसा. क्रोधीनाम संवत्सराच्या मुहूर्तान हे व्रत स्वामीन सुरू केला. फुडल्या वर्सा श्री गोकर्ण पर्तकाळ मठाक 550 वर्सां पुराय जातात. ते निमतान श्रीराम नाम जप 550 कोटी करपाचो स्वामीजींच्या आदेशाप्रमाण खुबशा देवळांनी आनी गौड सारस्वत ब्राह्मण समाजाच्या केंद्रातल्यान हो जप सुरू केला. हे अभियान 17 एप्रिलाक सुरू जाल्ले आनी ते 18 ऑक्टोबर 2025 मेरेन चलतले. 118 केंद्रां आनी उपकेंद्रावरवी सध्या हे अभियान चलता. मठाच्या 550व्या वर्सपूर्ती निमतान 19 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर 2025 मेरेन गोंय, महाराष्ट्र आनी कर्नाटकातल्यान भव्य राम रथयात्रेचे आयोजन करतले. 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2025 मेरेन पर्तकाळी मठात भव्य उत्सव जातलो. तातूंत धार्मीक आनी सांस्कृतीक कार्यावळी आसतल्यो. श्रीरामाची 77 फूट उंचायेची धातूची भव्य मूर्ती मठाच्या वाठारात स्थापन करपाची येवजण आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. सायबर क्राईम फाट्याक अत्याधुनीक साधन सुविधा पुरवण, सरकाराक देणे आशिल्ल्या कसिनोंचेर कारवाय, तळ्यांचे दुशीत उदक याविशी सभागृहात जाली चर्चा. दिव्यांगांक समाजाच्या सगळ्या क्षेत्रांनी सामायिक करपाक नियमीत संवाद जाय अशें सरन्यायाधीश डी व्ही चंद्रचूड हांणी म्हळां. गोय विद्यापीठाचो 35वा दिक्षांत सुवाळो जालो. कोंकणीचे साहित्यीक समाजसेवक आनी शिक्षणतज्ञ हरिश्चंद्र नागवेकार कांय संवसाराक अंतरले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.